पै मंडळ आणि चंद्रमा दोन्ही नवती सुवर्मा तैसा मज आणि ब्रह्मा भेदू नाही अगा नित्य जे निष्कंप अनावृत धर्मरूप सुख जे उमप अद्वितीय विवेकू आपुले काम सारुनी ठाकी जे धाम निष्कर्षाचे निस्सीम किंबहुनामी ऐसे से हो अवधारा तो अनन्याचा सोयरा सांगतसे वीरा पार्थासी येथ धृतराष्ट्र म्हणे संजया हे तूते कोणे पुसलेनी वीण वायाने का बोलसी माझी अवसरी ते फेडी विजयाची सांगे गुढी येरू जीवी म्हणे सांडी गोठी या संजय विस्मयो मानसी आहा करुणी रसरसी म्हणे कैसे पा देवेसी द्वंद्वयया तरी कृपाळू तो तुष्टो यया विवेकू हा घोटो महा मोहाचा फिटो महारोगू संजयो ऐसे चिंतिता संवादू तो सांभाळिता हरिखाचा येतू चित्ता महापूरू म्हणून आता येणे उत्साहाचे नि अवतरणे श्रीकृष्णाचे बोलणे बोली सांगिजेल तया अक्षरा अतिल भावो पाववीन मी तुमचा ठावो ऐका म्हणे ज्ञान देवो निवृत्तीचा
वंदे गुरुणाम चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये चांगलिकायमाने संसार हाला हल मोह शांतये कुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सुबसंतन की जय 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 रघुवीर सत्य भक्तीच्या संदर्भातल्या ओव्या आपण पाहतो आहोत काही काही वेळेला ज्ञानेश्वरीमध्ये सख्य भक्ती दर्शवणाऱ्या अतिशय थोड्या दोन चार ओव्या अशा एखाद्या ठिकाणी आलेल्या असतात त्या ओव्या घेण्यासाठी निरूपण करण्यासाठी म्हटलं तर खूप गोड असतात आणि म्हटलं तर दोन चार ओव्यांवरचं निरूपण त्याच्या आधी बरीच पार्श्वभूमी सांगायला लागेल अशी परिस्थिती असते तशा प्रकारच्या या ओव्या आहेत ऐसा मागील पडताळा घेऊनी पुढा अभिप्राय दृष्टी सुनी देवीची माझी शिरवुनी आरती आपुली कैसी पुसती पाहे पा जाणीव भिडेची तरी लंघो नेदी शिव एरवी श्रीकृष्ण हृदयासी खेव देवो सरला अहो श्री गुरु ते जई पुसावे ते येणे माने सावध होवावे हे एकची जाणे आघवे सव्यसाची आता तयाचे ते प्रश्न करणे वरी सर्वज्ञ श्रीहरीचे बोलणे संजयो आवडलेपणे सांगेल कैसे अशा प्रकारच्या या चार पाच ओव्या आलेल्या आहेत अशा या थोड्या ओव्या घ्याव्यात की न घ्याव्यात अशा विवंचनेमध्ये मी देखील बऱ्याच वेळेला राहतो. आणि या ओव्यांची पार्श्वभूमी जर सांगायची झाली तर मोठं पारमार्थिक निरूपण करावं लागतं. सातव्या अध्यायाच्या अखेरीला सातव्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकावर आलेल्या या ओव्या आहेत. अशा प्रकारचा मागील म्हणजे माग निरूपण झालेला जो विषय आहे त्याचा पडताळा घेऊन त्या लक्षात घेऊन पुढा अभिप्राय दृष्टीसुनी पुढा आता भगवंत काय अभिप्राय देणार आहेत याच्यावर दृष्टी ठेवून देवीची माझी शिरवणी आरती आपुली आणि मागं सांगितलेलं आणि पुढे जे सांगणार आहेत ते या दोन्हींच्या ठिकाणी अत्यंतिक आस्था हे ऐकण्याच्या बाबत तळमळ आरती ही ठेवून कैसी पुसती पाहे पा जाणीव अर्जुन कशा प्रकारे विचारतो आहे अर्जुनाची पुसती जाणीव कशी आहे ज्या उत्सुकतेने अर्जुन प्रश्न विचारतो आहे ती उत्सुकता अर्जुनाची कशा प्रकारची आहे भिडेची तरी लंघो नेती शिव आपण सद्गुरूंना विचारतो आहोत किंवा सख्य जरी झालं तरी वरिष्ठ सख्याला विचारतो आहोत यामुळे जी भीड आहे त्या भिडेची वेश न ओलांडता अमर्यादा न करता एरवी श्रीकृष्ण हृदयासी खेव देव सरला एका बाजूने मर्यादा तर सोडत नाहीये आणि दुसऱ्या बाजूने आपला जो वरिष्ठ सखा सद्गुरु त्यांच्या हृदयाला त्यांच्या हृदयाला आलिंगन देऊन राहिला असा अर्जुन अहो श्री गुरु ते जई पुसावे ते येणे माने सावध हो व्हावे सद्गुरूंना विचारताना या प्रकाराने सावध होऊन विचारावं कधी कधी विचारण्याच्या भरात मर्यादेचं उल्लंघन होऊ शकतं विचारायचंच नाही असं म्हटलं तर भिडे भिडे आडनाव नव्हे भीड पडल्यामुळं विचारायचंच राहून जाईल असंही होऊ शकतं अहो श्री गुरु ते जई पुसावे तई येणे माने सावध व्हावे हे एकची जाणे आघवे सव्यसाची अशा प्रकारचा तोल सांभाळून सद्गुरूंना कसं विचारायचं हे एक सव्यसाची अर्जुनच जाणू शकतो अर्जुनाला सव्यसाची अशा करता म्हटलं गेलं की अर्जुन हा दोन्ही हातांनी लढत असे उजव्या हाताने देखील लढत असे आणि डाव्या हाताने देखील बाण सोडत असे अर्जुनाच्या या दोन्ही प्रकारचं जे लढणं आहे दोन्ही हात वापरणं आहे त्या वापराला महात्माजी हाताचा सम्यक वापर असं म्हणत असत महात्माजी असं म्हणत असत की उजवा हात जास्त वापरणं आणि डावा हात कमी वापरणं म्हणजे आपल्या भगवंतांनी दिलेल्या शक्तीचा पूर्ण उपयोग न करणं आहे असं लक्षात घेऊन महात्माजींनी डाव्या हाताने देखील लिहायला सुरुवात केली डाव्या हाताने देखील काम करायला सुरुवात केली आणि असं म्हणतात की उजव्या हाताने त्यांचं अक्षर जितकं चांगलं येत असेल तितकंच डाव्या हातानेही नंतर नंतर चांगलं यायला लागलं ते त्याचा खास सराव करायला लागले ते असं म्हणायला लागले की सव्यसाची हा फक्त अर्जुनच असण्याची गरज नाही एवढंच नव्हे तर मेहनतीची कामं देखील डाव्या हाताने करण्याची सवय महात्माजींनी लावून घेतली. पुढं पुढं चरखा कातणं, सूत कातणं, अहो श्री गुरु ते जई पुसावे तई येणे माने सावध होवावे हे एकची जाणे आघवे सव्यसाची. आता तयाचे ते प्रश्न करणे बरोबर, चरखा सांगितलं हे बरं झालं, कारण दुसरं काम जेवण हेही आहेच. उजव्या हाताने आपण जे जेवतो ते, पण कामं करण्याच्या बाबत महात्माजींनी हे धोरण अवलंबिलेलं होतं, खाण्याच्या बाबत नाही. म्हणून अर्जुनाचा प्रश्न विचारणं आणि वरी सर्वज्ञ श्रीहरीचे बोलणे आणि त्या प्रश्नांच्या उत्तरादाखल सर्वज्ञ अशा भगवान श्रीकृष्णांचं बोलणं, संजयो आवडलेपणे सांगेल कैसे, हे विचारणं आणि बोलणं हे दोन्ही आवडल्यामुळं संजय आता कशा रीतीने सांगेल, तिये अवधान द्यावे गोठी, बोली जाईल नीट मराठी, जैसी कानाचे आधी दिठी उभो उपेगा जाय. संजय कसा मोठ्या आवडीनी ही कथा सांगेल त्याकडं आता अवधान द्यावं. बोली जाईल नीट मराठी, समजेल असं नीट सांगितलं जाईल. जैसी कानाचे आधी दिठी उपेगा जाये, कानाच्याही आधी ऐकताना दृष्टी उपयोगाला जाते. म्हणून तर या मुख्य हॉलमध्ये बसण्यासाठी आपण धडपड करता, कानाच्या आधी दृष्टी उपयोगाला जावी म्हणून धडपड असते. पण तुमच्या माहितीसाठी, फॉर युअर इन्फॉर्मेशन सांगतो की इथं तुम्हाला जे दिसतं, आता वरच्या हॉलमध्ये देखील याच्यापेक्षा मी दुप्पट दिसतो. मोठा स्क्रीन लावलेला आहे आणि तिथं आता ऐकण्याची सोय आहे. हे सर्व कानाचे आधी दिठी उपेगा जाये यासाठी आहे. नुसतं ऐकणं म्हणजे रेडिओवरून ऐकल्यासारखं मग ते होतं, पण पाहतो आहे आणि ऐकतो आहे याच्यामध्ये ऐकण्याच्याही आधी पाहण्याचं काम व्हावं असं ज्ञानेश्वर महाराज देखील म्हणतात. बुद्धीची या जिभा बोलाचा न चाखता गाभा, अक्षरांची या भांबा इंद्रिये जीती. जे बोलणं ऐकलं जातं, दृष्टी तर पहिली काम करते मग कान काम करतात असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तसं बुद्धी काम करत असते श्रवणाच्या वेळेला. बुद्धीची जीभ, जे बुद्धी आणि बुद्धीला जीभ आहे, ती जीभ बोलण्याचा जो रस आहे त्या रसाचा स्वाद घेते. तो स्वाद घेतलेला नसतानाच अक्षराची या भांबा इंद्रिये जिती, अक्षराची जी शोभा आहे त्या शोभेमुळं बुद्धीला देखील त्याचा स्वाद समजायच्या आधी इंद्रिय पुढे होतात आणि त्या अक्षराचा आनंद उपभोगतात, अक्षराची शोभा घेतात. पहापा मालतीचे कळे, घ्राणासी कीर वाटले परिमळे. मोगरा, मोगऱ्याच्या कळ्या घ्राणाला सुगंधाकरता अतिशय हवे हवे असे वाटतील याच्यात शंका नाही. परी वरीचीला बरवा काही डोळे सुखीये नव्हती, पण त्या कळ्या पाहून डोळ्यांना सुख होत नाही काय? होत. म्हणून तर मोगरा वासवाला म्हणून कोरडत जेव्हा जातो तेव्हा सुगंध आलेला नसतो, पण वरून ती भगिनी नुसता तो मोगरा पाहते, डोळ्याला तिला सुख होतं आणि खाली जाते, त्याला हात मारते, थांब जरा. होत, डोळ्याला देखील सुख होतं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पैसे देशीये जिया हवावा, इंद्रिय करीती राणीवा, मग प्रमेयाचिया गावा लेसा जायचे, ऐसे निनागरपणे बोलू निमे ते बोलणे, ऐका ज्ञान देवो म्हणे निवृत्तीचा. कोणता आहे मागचा अभिप्राय? आणि मागचा अभिप्राय लक्षात घेऊन पुढे जी गोष्ट सांगितली जाणार आहे त्याकरता संजय मोठ्या आवडीने काय सांगणार आहे, आणि संजय जरी सांगणारा असला तरी देखील भीड न धरता अर्जुन काय विचारणार आहे, एरवी श्रीकृष्ण हृदयासी खेव देव सरला. एरवी श्रीकृष्णांच्या हृदयाला आलिंगन देऊन राहिलेला अर्जुन विचारण्यामध्ये देखील आवड धरतो आहे, काय विचारणार आहे. सद्गुरूंना जेव्हा विचारायचं असतं तेव्हा या प्रकाराने सावध व्हायचं असतं, काय विचारायचं असतं, अर्जुन काय विचारणार आहे. खरं म्हणजे सख्य भक्ती करता अर्जुन आणि भगवंत यांचे संबंध सांगणाऱ्या एवढ्या ओव्या इतकाच आपल्या प्रतिपादनाचा विषय आहे, एवढ्या घेऊन पुढे जायला काही हरकत नाही. पण तरी देखील मागं काय झालेलं आहे, पुढे काय विचारलं जाणार आहे, सद्गुरूंना कशा प्रकारे विचारायचं असतं, अशा ओव्या लिहिल्या म्हणून थोडक्यात आधीचा विषय देखील आपण पाहू. याच्या आधीचे तीन श्लोक चार श्लोक अतिशय महत्वाचे. सातव्या अध्यायाच्या अखेरीला ज्ञान आणि विज्ञान पराप्रकृती आणि अपराप्रकृती या दोन्ही माझ्यापासूनच झालेले आहेत, एवढंच नव्हे तर माझ्यापेक्षा आणि इथं दुसरं काहीच नाही असं भगवंतांनी सांगितलं. मत्ता हा परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय, मयी सर्व मिदम प्रोतम सूत्रे मणिगणा इव. सूत्रामध्ये जसे मणी ओवावेत तसं मी हे सर्व विश्व धरून ठेवलेलं आहे. त्यातही असं वाटण्याचा संभव आहे की सूत्र सुताचं असू शकेल आणि मणी सोन्याचं असू शकेल अथवा मोत्याचा असू शकेल. ती उणीव ज्ञानेश्वर महाराजांनी भरून काढली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती वोविले, पैसे म्या जगधरिले सभा याभ्यंतरी. सुवर्णाचे मणी करून ते सुवर्णाच्या सुतामध्ये जसे ओवावेत तसं मीच हे सर्व विश्व धरलेलं आहे. पराप्रकृती मीच झालेलं आहे, अपराप्रकृती मीच झालेलं आहे, माझ्यापेक्षा श्रेष्ठ असा इथं कोणी नाही. मला जाणण्यासाठी म्हणून अर्थ जिज्ञासू आणि अर्थार्थी ज्ञानी अशा प्रकारची भक्तांची परंपरा आहे. मला जाणलं जात नाही अशा करता की इंद्रियांच्या ठिकाणी जे अज्ञान असतं त्या अज्ञानामुळे इंद्रिय मला ओळखू शकत नाहीत. एरवी तरी मी कैसा मुखाप्रती भानुका जैसा कही दिसे न दिसे ऐसा वाणीचा न हे. मी सर्वत्र स्पष्ट आहे आणि परमात्मा रूपाने स्पष्ट आहे. जे जे दिसत आहे ते सर्व परमात्माच आहे, पण इंद्रियांच्या ठिकाणी भरून राहिलेलं गडद अज्ञान परमात्म्यापेक्षा दुसरंच काहीतरी जीवाला दाखवतात. हे अज्ञान असायचं कारण इंद्रियांच्या ठिकाणी जीवाला देखील अबोध आहे. असं असल्यामुळं जे दिसतं आहे त्याला माया असं म्हणण्याखेरीज पर्याय नसतो. आणि ही जी माया आहे ही माया माझ्याच स्वरूपावर भरून राहिलेली आहे. या मायेला देखील माझ्यापेक्षा दुसरं कुठलंच स्वतंत्र अधिष्ठान नाही. म्हणून या मायेला दैवी माया असं म्हणण्याखेरीज पर्याय राहत नाही. दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्यया माम एव ये प्रपद्यन्ते मायाम एतान तरंतिते. आणि या मायेतून बाहेर जर पडायचं असेल तर मलाच शरण यायला लागतं. जया सद्गुरु तारू पुढे जे अनुभवाचे कासे गाढे जया आत्मनिवेदन तरांडे आकळीले. अशा प्रकारचं निरूपण केल्यानंतर भगवंत अंतर्यामी ज्ञान प्राप्त करून आणि जगताच्या ठिकाणी जो विज्ञानात्मक भाव म्हणजे विशेष भाव परमात्मा जाणण्याचा भाव कशा पद्धतीने धरावा याच्याकरता काही विवरण करतात. येषां तु अंतगतम पापम जनानाम पुण्यकर्मणाम. ज्यांच्याबाबत पाप ही अंतगत झालेली आहेत पापाच्या भावनेपासून जे मुक्त झालेले आहेत. पापाच्या भावनेपासून तेव्हाच मुक्त होऊ शकतो जेव्हा मी देह नाही मी सच्चिदानंद स्वरूप आहे या बोधामुळे घडणाऱ्या कोणत्याही कर्मापासून तो अलिप्त असतो त्याची फळं तो स्वीकारतच नाही तेव्हा पाप भावनेपासून तो मुक्त होतो. नाहीतर प्रत्येक कर्माचं बरं वाईट फळ मिळणार आणि ते फळ घेणारा मी पापी किंवा मी पुण्यवान असं स्वतःला मानतच राहणार. म्हणून पहिली गोष्ट म्हणजे आत्मज्ञानाच्या आधाराने देहबुद्धीचा निराश झाल्यामुळं ज्याची कर्म दूर राहिली त्यामुळं फलात्मक भावना देखील दूर राहिली त्यामुळं पाप पुण्य ज्याचं दूर राहिलं. समजते ना मी काय म्हणतो ते. आणि जे पुण्यकर्मणाम पुण्य याचा अर्थ परोपकार. पुण्य याचा अर्थ जगाच्या हिताकरता कर्म करणं. पुण्याचा दुसरा कुठलाही अर्थ नाही. पुण्याचा स्वार्थिक अर्थ तर मुळीच नाही. पुण्य हे स्वार्थमूलक असूच शकत नाही कारण स्वार्थामध्येच पाप दडलेलं आहे. आपण जी जी म्हणून पुण्यकर्म समजतो ती सगळी व्यापक अर्थाने स्वार्थाची आहेत. उदाहरणार्थ मला मोक्ष मिळावा व्यापक अर्थाने माझा स्वार्थ आहे. मात्र अशा प्रकारचा मोक्ष भावना झालेला पुरुष जगाच्या हिताकरता झटत असतो ही गोष्ट विसरली जाते. त्यामुळं आपला मोक्ष आपली शांती आणि त्या शांतीचा जगताला होणारा उपयोग इथं पुण्याचा संबंध आहे. आणि सातवा अध्याय आहे विज्ञानात्मक भाव आहे. आत्मज्ञानाच्या बरोबर जगत जे आहे ते जगत देखील परमात्मा आहे या भावानी जगताची सेवा आहे पूजा आहे याच्यामध्ये पुण्य आहे. येषां तु अंतगतम पापम एक आकडा जनानाम पुण्यकर्मणाम दोन. ते द्वंद्व मोह निर्मुक्ता, कोणत्याही कर्मामधून द्वंद्व हे निर्माण होतच, आपल्या जीवनातच द्वंद्व भरलेलं आहे. या द्वंद्वाचं स्वरूप, प्राथमिक स्वरूप हवं आणि नको असं आहे आणि ते देह बुद्धीपोटी आहे. कर्तव्यात्मक कर्माच्या ठिकाणी देह द्वंद्व नसलं पाहिजे. देहबुद्धीमुळे द्वंद्व निर्माण होतं. जसं अर्जुनाच्या ठिकाणी द्वंद्व निर्माण झालं, युद्ध करू की न करू, हवं आणि नको हे द्वंद्वाचं अत्यंत प्राथमिक स्वरूप आहे. तिथं द्वंद्व सुरू होतं आणि त्याचा परिणाम हवं म्हणून जरी सुरू केलं अथवा नको म्हणून जरी सुरू केलं, टाळलं, तरी त्याचा काहीतरी परिणाम होणार आहे आणि तो परिणाम परत सुख किंवा दुःख असाच होणार आहे. म्हणून कुठल्याही द्वंद्वाचा अंतिम परिणाम सुखात किंवा दुःखात होतो आणि त्याच्या मधल्या दरम्यानच्या काळात बरीच द्वंद्व आहेत. जसं माती आणि सोनं हे आर्थिक द्वंद्व आहे, मान आणि अपमान हे सामाजिक द्वंद्व आहे. या सगळ्याचा परिणाम सुख दुःखामध्येच होईल. जर पापभावना नाहीशी झाली, ज्याला आपण एक आकडा दिला, तो अशा करता दिला, परत एकदा सांगतो की देहबुद्धी विवर्जित झाल्यामुळं ज्याची कर्म दुरावली आणि फळ हे कर्माला लागलेलं असल्यामुळं, फळ हे ज्यांनी स्वीकारलंच नाही त्याची पापभावना नाहीशी होते. आणि आत्म्यामध्ये रमला आणि परहित करायला लागला म्हणून पुण्य त्याच्या ठिकाणी निर्माण झालं. असा कुठल्याही प्रकाराने हवं नको, सुख आणि दुःख या सर्वांना दुरून म्हणजे आत्म्यात राहून पाहत असल्यामुळं ते द्वंद्वांपासून दूर होतात. द्वंद्व मोह निर्मुक्ताः. द्वंद्वापासून मुक्त होतात आणि मोहापासून देखील मुक्त होतात. मोह हा द्वंद्वापासून परत स्वतंत्र धरलेला आहेच. द्वंद्व हा देखील मोह आहे, तरी देखील विषय सेवन, अतिरिक्त विषय सेवन सर्व इंद्रियांच्या अंगाने किंवा प्रत्येक इंद्रियांच्या अंगाने, हा देखील एक मोहच आहे. म्हणून द्वंद्वापासून मुक्त, मोहापासून मुक्त, तिसरा आकडा आणि चौथा आकडा बघा साधकाने काय काय करायला पाहिजे हे भगवंत सांगतात. भजन्ते माम दृढव्रता, हा पाचवा आकडा. भजन्ते म्हणजे एकरूपच होतात. हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा वोतला भाव, म्हणून भक्ता माझी राव आणि ज्ञानी या तोची, याच अध्यायातली ओवी आहे. हे समस्त वासुदेव स्वरूपच आहे असा प्रतीती रसाचा भाव ओतल्यामुळं तोच भक्त आणि तोच ज्ञानी. भजन्ते, तो भजतो. कुठं भजतो? आपल्या आत भजतो. ज्ञानाच्या योगाने आपल्या आत परमात्म्याला भजतो म्हणजे परमात्म्याशी एकरूपता साधतो. तो बाहेर भजतो म्हणजे मूर्ती पूजा करतो. ती मूर्ती हा विश्वच विष्णुरूप असलेलं, या विष्णूमध्ये म्हणजे माझ्या व्यवहारात असलेल्या सीमित अशा मूर्तीमध्ये सर्व विश्व भरून राहिलेलं आहे. ओम विश्वम, विष्णूचं पहिलं नाव विश्व असंच आहे. पण माझ्या व्यवहारात असलेला बाळकृष्ण हा इतका व्यापक आहे असा भाव धरून त्या विष्णूला भजतो. अशा रीतीने आत आणि बाहेर भजल्यानंतर सर्व विश्वाला भजतो विष्णू भावानी. दृढ व्रता हा, आणि या ठिकाणी एका व्रत भावनेनीच विष्णूला भजतो. कारण आम्हाला जो विष्णू दिसणार आहे त्याच्या ठिकाणी अनेक भाव आहेत. कोणी मत्सरी असेल, कोणी द्वेष करणारा असेल, कोणी संत सज्जन असेल, विविध प्रकारची कर्म करणारा विश्व म्हणजे विष्णूचे अनेक अनेक प्रकार आहेत, या सर्व ठिकाणी विष्णू आहे असं धरून विष्णूला भजणं हे हळूहळू जो साधतो विज्ञानात्मक भावाने, म्हणून याच्यासाठी व्रताचीच आवश्यकता आहे। व्रत म्हणून जर डोक्यात ठेवलं तर नाहीतर तुम्हाला एखाद्या माणसाचा तिरस्कार येणार, एखाद्याची संगती नको असं वाटणार, कोणाला टाळावं असं वाटणार, कोणाच्या जास्त जवळ जावं असं वाटणार। व्यवहारात करता म्हणून हे सर्व करत असताना अंतर अनुभवानी मात्र सर्वत्र तोच आहे असं लक्षात घ्यायला व्रतबुद्धीच पाहिजे। म्हणून पाचवी गोष्ट दृढ व्रतानी मला जो भजतो, सहावी गोष्ट जरा मरण मोक्षाय माम आश्रित्य यतन्ते, जरा आणि मरण यांच्यापासून मोक्ष पावण्यासाठी माझा आश्रय धरून यतन्ते आपल्या स्वतःला आवरून धरतात, ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नम अध्यात्मम कर्म चाखिलम, ते ब्रह्म होतात, ते ब्रह्म भावाला प्राप्त होतात। सर्व प्रकारची कर्म करत असताना देखील ते ब्रह्म भावाला प्राप्त होतात। साधी भूताधी दैवम मा स अधिभूत, स म्हणजे अधिभूता सहित अधिदैव, आता अधिभूत हा एकदम शब्द उच्चारला, अधिदैव हा शब्द उच्चारला, काय आहेत अर्जुनाला अर्थ माहित नाहीये। साधी भूताधी दैवम माम साधी यज्ञंच ये विदुः, अधिभूत अधिदैव आणि अधियज्ञ हे जो उत्तम प्रकाराने जाणतो, प्रयाण काले पिच माम ये विदुः युक्त चेतसहा, आणि प्रयाण कालापर्यंत जो स्थिर बुद्धीने राहतो ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नम, ते संपूर्णपणाने ब्रह्माशी एकरूप होऊन राहतात। म्हणून जरा आणि मरण यांच्यातून मुक्त होण्यासाठी म्हणून माझं जे यजन करतात तसंच ते ब्रह्म म्हणजे काय हे परिपूर्णपणाने जाणतात, अध्यात्म म्हणजे काय हे जाणतात, अधिभूत म्हणजे काय, अधिदैव म्हणजे काय, अधियज्ञ म्हणजे काय हे जे जाणतात, आणि प्रयाण कालापर्यंत साधना करत राहतात, अशा एवढ्या गोष्टी सांगितल्या। ज्याला अर्जुनानी, ज्याला ज्ञानेश्वर महाराजांनी ऐसा मागील पडताळा घेऊनी पुढा अभिप्राय दृष्टी सुनी देवीची माझी शिरवणी आरती आपुली, माग काय सांगितलेलं आहे हे नीट लक्षात घेऊन आणि पुढे काय आपल्याला ऐकायचं आहे हे नीट लक्षात घेऊन अर्जुन आता प्रश्न विचारणार आहे। माग काय सांगितलं, द्वंद्व मोह निर्मुक्त हा वगैरे याच्यावर आधी निरूपण झालेलं आहे, पण काही गोष्टी सांगायच्या राहिलेल्या आहेत। त्याच्यामध्ये ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, अधिभूत अधिदैव अधियज्ञ याच्याबद्दल भगवंतांनी काही सांगितलेलं नाहीये, तसंच प्रयाणकाली भजायचं कसं हे काही सांगितलेलं नाहीये। म्हणून याच्या पुढच्या अध्यायात अर्जुनानी लगोलग प्रश्न विचारलेला आहे, किम तद् ब्रह्म, हे तू जे ब्रह्म म्हणालास हे ब्रह्म काय आहे, किमध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम, अधिभूतंच किम प्रोक्तम अधिदैवम किम उच्यते, अधियज्ञ कथं कोत्र देहेस्मिन मधुसूदन प्रयाण कालेच कथं ज्ञेयोसि नियतात्मभिः। या ज्या गोष्टी विचारल्या या साधना म्हणून जमवायला पाहिजेत असं भगवंतांनी सांगितलं. आणि त्याच्यावर भगवंतांचा आणि अर्जुनाचा जो सख्यभाव आहे त्या सख्यभाव प्रकट करणाऱ्या ओव्या झाल्या. जिही साधी भूता माते प्रतीतीचे नि हाते धरुनी अधिदैवाते शिवतले गा जया जाणीवेचे नि वेगे मी अधियज्ञ ही दृष्टी रिगे ते तनुचे नि वियोगे विधये नव्हती. या सगळ्याचं खरं निरूपण पुढच्या 8व्या अध्यायात आलंय आणि मी आता निरूपण करणार नाहीये. अधिभूत अधिदैव अधियज्ञ प्रयाणकाल या सगळ्याचं ज्ञानेश्वर महाराजांनीही सूत्रबद्ध निरूपण या श्लोका दाखल केलं. एरवी आयुष्याचे सूत्र विघडता भूतांची उमटे खडाडता काय न मरतयाचिया ही चित्ता युगांतू नव्हे. मरणकाली कसा भसतो त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आयुष्याचे सूत्र विघडता. आयुष्याचं सूत्र आता बिघडत आहे हे जेव्हा लक्षात येतं आपल्याला आतून तर समजत आहे, जाणीव आहे, ऐकू येतंय, पण डोळे उघडण्याची शक्ती नाहीये. आणि आलेल्यांना मुलगा सांगतोय की जवळपास कोमामध्येच आहेत सध्या, आज त्याला सगळं समजतंय काय बोललं जातंय ते, पण मुलगा सून म्हणते की आता काही खरं यांचं दिसत नाहीये, आता हे राहतील असं वाटत नाहीये. लोक सहानुभूतीनी बोलतायत. एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता भूतांची उमटे खडाडता पंचमहाभूतांची अतिशय विचित्रपणाने जाणीव होते आहे, उचकी लागतीये, उलट्या होत आहेत. वायू आपलं काम करतो आहे, त्रास देतो आहे. काय न मरतयाची आही चित्ता युगांतून होय, अगदी मरणासन्न झालेला पण न मेलेला त्याला युगांत ओढवल्यासारखा वाटणार नाही. परी नेणो कैसे पैगा जे जडोनी गेले माझी या अंगा ते प्रयाणीयांच्या लगबगा न सांडितीची माते. पण अशाही वेळेला प्रयाणीची लगबग चालू असताना जे मला सोडत नाहीत, माझं भजन करतात किंवा माझ्याशी एकरूप राहतात, एरवी तरी जाण ऐसे जे निपुण, आलं निपुण यांचं नाव. एरवी जे असे निपुण आहेत तेची अंतकरण युक्त योगी, तेच अंतकरण युक्त योगी म्हणून ओळखले पाहिजेत. या अशा प्रकारच्या निरूपणावर ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतायत की मागं जे सांगितले त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आणि पुढे काय विचारायचं आहे त्याचाही योग्य रीतीने पडताळा घेऊन, त्याचाही योग्य रीतीने अंदाज घेऊन अर्जुन प्रश्न विचारणार आहे. तव इये शब्द कुपिके तळी नोडवेची अवधानाची अंजुळी जे नावेक अर्जुन तये वेळी मागाची होता. असं भगवंत निरूपण करत असताना अर्जुन नावेक म्हणजे क्षणभर त्या निरूपणाबरोबर नव्हता असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जे चाललेलं होतं तर ते सलग ऐकत नव्हता, भगवंतांचे शब्द जात होते. तव ये शब्द कुपिके तळी ही शब्दरूपी कुपिका त्याच्या तळाशी शब्द ज्या कुपिकेतून पडत होते त्या कुपिकेच्या तळाशी नोडवेची अवधानाची अंजुळी, अवधान म्हणजे लक्षपूर्वक जी ओंजळ देऊन राहायला पाहिजे होता अर्जुन, जे नावेक अर्जुन तयेवेळी मागाची होता, तर अर्जुन तसं करत नव्हता, कुठेतरी मागच होता अर्जुन. भगवंत काय सांगत होते ती नाही त्याला समजत नव्हतं, तो ते नीट ऐकत नव्हता. तेथ तद ब्रह्मवाक्य फळे जे नानार्थ रसे रसाळे बहकता ती परिमळे भावाचे नी. सहज कृपा मंदा निळे कृष्ण दुर्माची वचन फळे अर्जुन श्रवणाची एक खोळे अवचित पडली ती प्रमेयाची होका वळली की ब्रह्मरसाच्या सागरी चुबकळली मग तैसी चिकित्सा घोळली परमानंदे तेने बरवेपणे निर्मळे अर्जुना उन्मेषाचे डोहळे घेताची गळाळे विस्मया मृताचे अर्जुन कुठं होता माग होता म्हणजे एवढं मरण काळापर्यंत भगवंत वर्णन करत होते पण ती जी विलक्षण स्थिती भगवंतांनी सांगितली ब्रह्मच होऊन राहणाऱ्याची त्या स्थितीच्या चिंतनामध्ये अर्जुन निमग्न होता तत् ब्रह्म वाक्य फळे जिये नानार्थ रसे रसाळे बहकताची परिमळे भावाचेनी तत् ब्रह्म वाक्य फळ नानार्थ रसांनी रसाळ झालेली आणि परिमळ कसा तर बहकलेला आहे असा तुम्ही फणस कधी घरात ठेवलेला असेल तर त्याचा परिमळ असा बहकतो नको नको वाटतं नंतर नंतर तर इतका वास यायला लागतो तसा अर्जुन या ब्रह्मस्थितीच्या फळाच्या वर्णनाच्या मुळे अत्यंत बहकलेला परिमळ जसा असावा तसा तो घेतो आहे अशी अर्जुनाची स्थिती झाली सहज कृपा मंदा निळे सहज कृपेचा मंद असा अनिळ म्हणजे वायू वारा वाहत होता आणि त्या सहज कृपेच्या मंद अशा वाऱ्यामुळे कृष्ण द्रुमाची वचन फळे कृष्णरूपी द्रुम म्हणजे वृक्ष त्याला लगडलेली वचनरूपी फळं फळं देखील वाऱ्यानी पडतील पण पक्व झाल्यावर मगच पडतील ती पक्व झालेली आहेत अगदी पडायला योग्य अशी झालेली आहेत थोड्याशा वाऱ्याचा अवकाश आहे पण ती वचन फळं सहज कृपेच्या या वायूमुळे पक्व होऊन कृष्णरूपी वृक्षाच्या ठिकाणी लगडलेली वचनरूपी फळं अर्जुन श्रवणाची एक खोळे अवचित पडली अर्जुनाच्या श्रवणाच्या खोळीमध्ये आपोआप येऊन पडली अवचित अचानक ती कशी होती ती एक प्रमेयाची होका वळली तत्वार्थ तेच तू आहेस तत्वम असी सोहम अस्मी तोच मी आहे अशा प्रकारचं तत्व सांगणाऱ्या अर्थाने वळलेली म्हणजे खवा आणि रवा काय गुलाबजामची प्रक्रिया असेल ते कोणीतरी उभं राहून सांगा त्याच्यामध्ये वळलेली की ब्रह्मरसाच्या सागरी चुबकळली पाक केलेला आहे आणि तळून वगैरे त्या पाकामध्ये टाकली मग तैसी चिका घोळली परमानंदे आणि त्या पाकातून काढल्यावर परत साखरेत घोळली आपली कल्पना याच्यापेक्षा पुढे जाऊ शकत नाही जास्तीत जास्त गुलाबजाम इतक्या वेळेला गुलाबजामचं वर्णन स्वामीजी करायचे ज्ञान कसं होतं विषयाचं ज्ञान कसं होतं त्याची प्रक्रिया जिभेवर गुलाबजाम पडला की मग सांगायचं की ती साभास अंतकरण वृत्ती आत जाते ती निवृत्त होते आत जाते प्रथम बाहेर येते आणि त्या गुलाबजामचं ज्ञान घेऊन आत जाते आणि निवृत्त होते आणि वृत्तीरहितता क्षणमात्र होते आणि सुख होतं त्याला असं वाटतं की गुलाबजाममुळे सुख झालं स्वामीजींच्या घरी डबे भरून भरून गुलाबजाम यायला सुरुवात झाली बहुतेक गुलाबजाम त्यांना आवडतात म्हणून एका प्रवचनात त्यांना सांगायला लागलं की मी गुलाबजाम कोणी दिला तरी एवढा एवढा खातो असं सांगायला लागले ते ती एक प्रमेयाची होका वळली की ब्रह्मरसाच्या सागरी चुबकळली मग तैसीची का घोळली परमानंदे तेने बरवेपणे निर्मळे अर्जुना उन्मेषाचे डोहळे घेता ती गळाळे विस्मयामृताचे. अत्यंत विस्मय अर्जुनाला अतिशय आश्चर्यचकित झाला त्या फळांच्या बरवेपणामुळं निर्मळपणामुळं. अर्जुनाला उन्मेषाचे म्हणजे ज्ञानाचे जणू डोहाळे लागले. पिया सुख संपत्ती जोडलिया मग स्वर्गावाती वाकुलिया. त्यामुळं अर्जुनाची परिस्थिती अशी झाली की अर्जुनाला एक प्रकारे सुखाची संपत्ती जोडली गेली. तो प्राप्त पुरुष कसा असतो याचं चिंतन करता करता अर्जुनाची अशी परिस्थिती झाली आणि कृष्ण द्रुमाची वचन फळ त्याच्या अवधानाच्या अंजुळीमध्ये आपसुक आपोआप येऊन पडली. त्यामुळे जी सुखसंपत्ती अर्जुनाला प्राप्त झाली मग स्वर्गावाती वाकुल्या, त्या सुखामुळं अर्जुन स्वर्ग सुखाला वाकुल्या दाखवायला लागला की तू म्हणजे काही नाहीस असं करायला लागला. स्वर्ग सुख त्याला अर्जुन चिडवायला लागला. पिया सुख संपत्ती जोडलिया मग स्वर्गावाती वाकुलिया हृदयाच्या जीवी गुतकुलिया होता आहारी. अर्जुनाच्या हृदयाच्या ठिकाणी हृदयाच्याही जीवी हृदयाला हृदयाच्या देखील अंतर्गत आत जिथे हृदयाचा जीव असतो तिथं गुतकुलिया होता आहाती अतिशय आनंद व्हायला लागला. ऐशी वरित चिलीची बरवा सुख जावो लागले फावा तव रसस्वादाची हवा लाहो केला. झडतरी अनुमानाचे करतळे घेऊन तिये वाक्य फळे प्रतितीमुखी एके वेळे घालूप आहे. ती वाक्य फळ प्रतिती रूपी मुखामध्ये एका वेळेला सगळी ओरपायला लागला घालायला लागला. किती खाऊ आणि किती नको असं त्याला झालं. तो विचाराची या रसना न दाटती पण कितीही खाल्लं तरी विचाररूप रसना ही कोंदून जात नाहीये. त्यामुळं तरी हेतूच्या दशनी न फुटती ऐसे जाणून सुभद्रापती चुंबी चिना. जिभेला गोड आहे पण दाताला अजून ते खाता येत नाहीये कारण ते खायचं कसं हे समजलेलं नाहीये. अर्जुनाला प्रत्यक्ष प्रतिती आलेली नाहीये पण इतका आनंद झालाय त्यामुळे ती फळं तो खायला लागला. तरी हेतूच्या दशनी न फुटती ऐसे जाणून सुभद्रापती चुंबी चिना म्हणून तो नीट प्रकाराने ती खाऊ शकत नाहीये. एरवी त्यांनी ती खाऊनच टाकली असती. मग चमत्कारला जेव्हा खाता येत नाहीये लक्षात आलं सगळं विचारांनीच चाललेलं आहे अजून प्रतिती नाहीये भगवंतांनी सांगितल्यावरच एवढा आनंद झाला. म्हणे ये जळीची मा तारांगणे मला आनंद झालाय आणि मी खायचा प्रयत्न करतोय पण हे तारांगण आहे पण जळामधले प्रतिबिंब आहे प्रत्यक्ष तारांगण दुसरीकडेच आहे. कैसा झकविलो असलगपणे अक्षरांचे भगवंतांच्या या शब्दांनी कसा फसलो गेलो. ये पदे नभती फुडिया गगनाची या घडिया येथ आमुची मती बुडालिया थावून निघे वाचूनी जाणावयाची के गोठी ऐसे जीवी कल्पुनी किरीटी तिया पुनरुपी केली दृष्टी यादवेंद्रा. आता जाणायची जी गोष्ट आहे ती गोष्ट तशीच राहिलेली आहे हे लक्षात घेऊन त्यांनी पुन्हा यादवेंद्राकडं श्रीकृष्णांकडे आपली दृष्टी वळवली. मग विनविले सुभटे हा हो जी ये एक वाटे सातही पदे अनुच्चिष्ठे नवले आहाती. ही सातही पद खरं म्हणजे अनुच्चिष्ठ आहेत कोणी याचा अनुभव घेतलेला नाही नवलपूर्ण आहेत. ब्रह्म अध्यात्म अधिभूत अधिदैव अधियज्ञ प्रयाणकाल सहावं सातवं कोणतं? कर्म. ही हे सातही पद अत्यंत अनुच्चिष्ट दिसतात. एरवी अवधानाचे नि वहिलेपणे नाना प्रमेयांचे उगाणे काय श्रवणाचे नि अंगवणे बोलोलाहती. तरी तैसे हे नोहेची देवा देखिला अक्षरांचा मेळावा आणि विस्मयाची या जीवा विस्मयो जाहला. केवळ अवधानामुळे ही अनेक प्रकारची जी प्रमेय आहेत ती प्रमेय श्रवणामुळे केवळ आपल्या सरावाची होतील असं वाटत होतं, पण हे तसं होत नाहीये. आता हा अक्षरांचा मेळावा पाहून मला मोठा विस्मय होतो आहे. कानाचे नि गवाक्ष द्वारे बोलाचे रश्मी अभ्यंतरे पाहे ना तव चमत्कारे अवधान ठकले. कानाच्या गवाक्ष द्वारातून बोलाचे रश्मी अभ्यंतरे पाहे ना, बोलाचे किरण कानाच्या रश्मीद्वारातून आत आले तरी देखील मी पाहत नाहीये, मी जाणत नाहीये असं लक्षात आलं. तव चमत्कारे अवधान ठकले, त्यामुळे आश्चर्य वाटून माझं अवधान देखील ठकल्यासारखं झालं, फसल्यासारखं झालं. हा अनुभव घ्यायला आता मी उत्सुक आहे. देवीची अर्थाची चाड मज आहे ते सांगताही वेळू नस आहे, म्हणून निरूपण लवल आहे की जो देवा. या शब्दाचे जे अर्थ आहेत त्या अर्थाची मला चाड आहे, उत्सुकता आहे. हे सांगताही वेळू नस आहे, हे सांगण्यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ जाणं देखील खरं म्हणजे मला सहन होत नाही. म्हणून निरूपण लवल आहे की जो देवा. म्हणून हे देवा निरूपण चालू ठेवा, निरूपण करत राहा असं अर्जुन म्हणतो आहे. कानाला गवाक्ष द्वार म्हटलं आणि बोलाला रश्मी असं म्हटलं. कानानी श्रवण होईल पण कानातून रश्मी आत आल्यावर प्रकाश कसा पडणार? ज्ञानेश्वर महाराजांनी कशी योजना केली आहे बघा. कानातून जर प्रकाश आत पडला बोलरूपी रश्मी, तर रश्मी प्रकाश पाडू शकत नाहीत. शेवटी अनुभव ज्ञानच महत्वाचं. विनोबांनी देखील असंच एक वचन लिहिलेलं आहे. की कितीही मोठी आणि शक्तिशाली दुर्बीण जरी बनवली तरी ती आत्म्याचा आवाज ऐकू शकत नाही. दुर्बिणीने आत्म्याचा आवाज कसा ऐकू येणार? देवी कानाचे नि गवाक्षद्वारे बोलाचे रश्मी अभ्यंतरे पाहे ना तव चमत्कारे अवधान ठकले. देवीची अर्थाची चाड मज आहे हे सांगताही वेळू नस आहे, म्हणून निरूपण लवल आहे की जो देवा. म्हणून आता निरूपणच करा. ऐसा मागील पडताळा घेऊन आले आता त्या होव्या. कळलं का? पुढा अभिप्राय दृष्टी सुनी देवीची माझी शिरवणी आरती आपुली तैसी कुसती पाहे पा जाणीव. भिडेची तरी लंघो नेती शिव एरवी श्रीकृष्ण हृदयासी खेव देव सरला. अहो श्री गुरु ते जई पुसावे तै येणे माने सावध होवावे हे एकची जाणे आघवे सव्यसाची. आता कयाचे ते प्रश्न करणे वरी सर्वज्ञ श्रीहरीचे बोलणे संजयो आवडलेपणे सांगेल कैसे. इथपर्यंत आपण ओव्या वाचलेल्या होत्या. कसा एकमेकांचा व्यवहार होता, कसे एकमेकांशी संलग्न होते आणि म्हणून इथं जे सत्य भक्तीच्या संदर्भात ज्ञानेश्वर महाराजांनी थोड्या चार पाच ओव्या परस्पर संबंध सांगणाऱ्या अशा लिहिल्या, न राहून ज्ञानेश्वर महाराजांनी आठव्या अध्यायामध्ये ते जे सगळे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न एका दमात ज्ञानेश्वर महाराजांनीही ओवे लिहिले आणि पाठोपाठ परत सत्य भक्तीच्याच ओव्या लिहिल्या. आठव्या अध्यायाची सुरुवात मी वाचतो तुमच्या लक्षात येईल. मग अर्जुने म्हणितले, हाहोजी अवधारिले, ज्या जे म्या पुसिले ते निरोपिजो, सांगा कवण ते ब्रह्म, कायसया नाम कर्म अथवा अध्यात्म काय म्हणिते, अधिभूत ते कैसे, एथ अधिदेव ते कवण असे, हे उघड मी परी ऐसे ऐसे बोला. देवा अधियज्ञ तो काही, कवण पा ये देही, हे अनुमानासी काही दिठी न भरे, आणि नियता अंतकरणी तू जाणी जसी देह प्रयाणी, ते कैसे नी हे शारंग पाणी परिसवा माते. हे सगळं कसं घडतं हे तुम्ही मला ऐकवा. देखा धवळारी चिंता मणीचा, जरी पहुडला होय दैवाचा, तरी वोसणता ही बोलू तयाचा सोपू न वचे, तैसे अर्जुनाची या बोला सवे, आले तेच म्हणितले देवे, ते परी येसे गा बरवे जे पुसिले तुवा. किरीटी कामधेनूचा पाडा, कामधेनूचा पाडा अर्जुन आहे. वरी कल्पतरूचा आहे मांदोडा, आणि मनोरथ सिद्धीची या चाडा तो नवल नोहे. कामधेनूचा मुलगा आणि कल्पतरूच्या लाकडाचा मांडव घातलेला आहे, आणि त्या मांडवाखाली तो कामधेनूचा मुलगा पाडा ठेवलेला आहे. म्हणून मनोरथ सिद्धीची या चाडा तो नवल नोहे, त्याचं जे जे मनोरथ असेल ते पूर्ण होईल याच्यात नवल काय. श्रीकृष्ण कोकोनी जासी मारी तो पावे परब्रह्म साक्षात्कारी, मा कृपेनी उपदेशु करी तो कैशा परी न पवेल. जै कृष्णची होई जे आपण, तै कृष्ण होय आपुले अंतकरण. मग संकल्पाचे अंगण वोळगती सिद्धी, परी ऐसे जे प्रेम ते अर्जुनीची आती निसीम, म्हणून तयाचे काम सदा सफळ. या कारणे श्री अनंते, ते मनोगत तयाचे पुसते होईल, जाणोनी आई ते वोगरुनी ठेविले. जे अपत्य थानीहुनी निघे, तयाची भूक ते मायेसीची लागे. जे स्तनपान करणारा अपत्य आहे त्याला भूक लागली आहे हे आईला समजणार, आईला त्याची जणू भूक लागते आणि आईच त्याला पाना देते. एरवी ते शब्दे काय सांगे मग स्तन्य दे येरी, जे बोलूही शकत नाही ते शब्दांनी काय सांगतं आणि मग आई दूध देते की काय. म्हणून कृपाळुआ गुरुच्या ठाई, हे नवल नोहे काही, परी ते असो आई का काही जे देव बोलते जाहले. अर्जुनाला काय हवे ते भगवंतांना समजणार नाही. कृपाळू अशा गुरुच्या ठिकाणी शिष्याला हवं ते दिलं जातं याच्यात काय नवल आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हा अर्जुन आणि भगवंत यांच्यामध्ये असणारा प्रेमाचा जो व्यवहार, तर त्याच्या निरूपणाच्या ओव्या देखील या मागच्या अध्यायाच्या सलगतेमध्येच घ्यायच्या होत्या, त्या आपण घेतल्या. आता याच अध्यायात पुढं परत थोड्याशा ओव्या आलेल्या आहेत, आठव्या अध्यायात त्या आपण पुढच्या वेळेला पाहूया. हरी ओम तत्सत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः।